चीनीमंडी.com पॉडकास्ट।
फिलिपिन्स साखर उत्पादनामध्ये सुधारणा झाल्याने आयातीमध्ये घट होण्याची शक्यता। फिलिपिन्समध्ये सध्या पीक वर्षादरम्यान साखर उत्पादनामध्ये वाढीची शक्यता आहे, त्यामुळे साखर आयातीमध्ये घट होण्याची शक्यता आहे। अमेरिकी कृषी विदेशी कृषी सेवा विभाग USDA नुसार यावर्षी साखर आयात 200,000 मेट्रिक टनापर्यंत पोहोचू शकते, जी गेल्या 325,000 मेट्रिक टनापेक्षा जवळपास 38% कमी आहे। फिलिपिन्समध्ये साखर पीक वर्ष सप्टेंबरमध्ये सुरू होते आणि पुढच्या वर्षी ऑगस्टमध्ये संपते। शुगर रेग्युलेटरी ॲडमिनिस्ट्रेशनने सांगितले की हायब्रिड बिया आणि विस्तार कार्यक्रमांना गती दिली आहे, जे चांगल्या कृषी व्यवस्थापन प्रथांच्या माध्यमातून साखर उत्पादकता वाढवण्यावर केंद्रित आहेत। कच्च्या साखरेचे उत्पादन संभावित रूपात लानिनामुळे प्रभावित होऊ शकते, कारण राज्याच्या हवामान विभाग पगासाने 2020 अखेरच्या तिमाहीसाठी अलर्ट जारी केला आहे। लानिनाच्या संभावित प्रभावामुळे उत्पादनात किरकोळ घट होईल।